नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आजपासून देशातील सुमारे 1150 पथकर नाक्यांवर फास्टॅग वार्षिक पासची सुविधा सुरू केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार काल संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 1,40,000 लोकांनी वार्षिक पास खरेदी करून सक्रिय केला. वार्षिक पाससह सुरळीत प्रवासासाठी प्रत्येक पथकर नाक्यांवर प्राधिकरणाचे अधिकारी आणि समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं. 3,000 रुपये किमतीचा हा पास 1 वर्षासाठी किंवा पथकर नाक्यावरून 200 वेळा वाहतूक करेपर्यंत मर्यादित राहील. भारतातून होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीत जुलै महिन्यात लक्षणीय वाढ झाली असून ती 37.34 अब्ज $34 इतकी झाली आहे. वार्षिक आधारावर ही 7.3% वाढ आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार अभियांत्रिकी वस्तू, रत्न आणि दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषध, सेंद्रीय तसंच अजैविक रसायनांच्या निर्यातीत प्रामुख्याने वाढ झाली आहे. जुलैमध्ये व्यापार तूट 27.35 अब्ज $35 झाली असून ती 8 महिन्यातील सर्वाधिक आहे. आयातीमध्ये तीव्र वाढ झाली त्यामुळे हे घडलं असून जुलैमध्ये आयात 8.6% वाढून ती 64.59 अब्ज $59 इतकी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पुढील पिढीच्या जीएसटी सुधारणांच्या घोषणेचं देशभरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी स्वागत केलं आहे. त्यांनी कर प्रणाली सुलभ करण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी हे अत्यंत आवश्यक पाऊल उचललं असल्याचं म्हटलं आहे. या सुधारणांमुळे 5 ते 28% करदारांना तोंड देणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असं सदर बाजार व्यापारी संघटनेनं म्हटलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज बुलढाणा इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री काँग्रेस नेते वसंत पुरके उपस्थित होते. लवकरच नंदुरबार इथं एका मोठ्या समारंभाच्या माध्यमातून वळवी यांच्या सहकाऱ्यांचाही काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णानं सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी समर्पित राहून मानवजातीला धर्मानुसार कर्तव्य बजावण्याचा मार्ग दाखवला. भगवान श्रीकृष्णांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करून समाज आणि राष्ट्राला बळकटी देण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशातून नागरिकांना केलं आहे. गोपाळकालानिमित्त राज्यात आज दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ठाण्यातील भगवती शाळेच्या मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडीत किसन नगरचा राजा गोविंदा पथकानं 8 थर लावून सलामी दिली तर कोकण नगर गोविंदा पथकानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडीत इथं 9 थर लावले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात दहीहंडीनिमित्त वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. शहरात गुलमंडी, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस, कोकणवाडी तसंच गजानन मंदिरासमोर दहीहंडी आयोजित करण्यात आली असून या मार्गावरचे रस्ते दुपारनंतर बंद राहणार आहेत. काल श्रीकृष्ण जन्माष्टमी सर्वत्र भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या कृष्ण मंदिरांमध्ये तसंच घरोघरी देखील मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव पार पडला. मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कुर्ला भागातल्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथं पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचलं असून अनावश्यक घराबाहेर पडू नये अशा सूचना मुंबई वाहतूक विभागानं दिल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या पावसाने सोयाबीन, हळद पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून अनेक ठिकाणी नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलं. रिसोड तालुक्यात या पावसाळ्यात 4थ्यांदा ढगफुटी सदृश पाऊस झाला. वाडी रायताळ इथं कालच्या पावसात वाहून गेलेल्या व्यक्तीचा आज सकाळी नाल्यात मृतदेह आढळला. हिंगोली जिल्ह्यात दमदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. कळमनुरी तालुक्यातल्या कामठा फाटा ते येलकी रस्त्यावरील ओढ्याला मोठा पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे येलकी, बेलथर, कसबे, धावंडा या गावांना जाणारा रस्ता बंद झाला असून संपर्कही तुटला आहे. दरम्यान इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यानं धरणाचे 7 वक्र दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. सध्या 11,638 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आशियाई नेमबाजी स्पर्धा आजपासून सुरू होत असून 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर भारताचे नेतृत्व करत आहे. 30 ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा कझाकिस्तानमध्ये शामपंटेक शूटिंग प्लाझा इथं समारोप होईल. या स्पर्धेत भारताने 164 नेमबाजांचा समावेश असलेला मोठा संघ स्पर्धेसाठी पाठवला असून 28 देशातील 737 नेमबाज सहभागी झाले आहेत. भारतीय वरिष्ठ नेमबाजी पथकात 35 सदस्य असून ते 15 स्पर्धांमध्ये सहभाग घेतील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10